महामानवाचिगाथा महामानवाचिगाथा संगर कथा मानवी व्यथा महाकाव्याचा नेता आमचा महाकाव्याचा नेता आमचा शिल्पकार नव्या भारताचा नवा इतिहास मानवाचा लाखात जन्म घे एक लाखात जन्म घे एक तेज अलौकिक जगी लौकिक सूर्यदण सूर्य मंडलात सूर्यदण सूर्य मंडलात प्राणशक्तीचा महासोत समतेचा फेकी प्रखर धोत युगात प्रगट तो एकदास भुवन युगा युगात प्रगट तो एकदास भुवन महामानव विश्व मानव अवतरे थोर महामानव विश्व मानव अवतरे थोर थर थरली धरणी करणी पडता भुभुकाज भुभुकाज करण्या उद्धार भुभुकाज करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर थोरवी गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नात सहस्रावधी पैलू रत्नात दलित उद्धार हात नित जात प्रभाकर अर्पि कवन पुष्पात जी प्रभाकर अर्पि कवन पुष्पात जी जसे बालपणी संस्कार जसे बालपणी संस्कार घडती मनावर तसा आकार वर्तमान भविष्याचा आधार वर्तमान भविष्याचा आधार परिस्थिती त्यात रंग भरणार त्यानुसार वागणूक ठरणार आडा मरलं येत पोहऱ्यात आडा मधल येतय पोहऱ्यात तशी ही गत घ्याव ध्यानात माय बापांचे थोर संस्कार जीवाच्या मनी कोरले जाणार महापुरुषाची दळण घडणार इंग्रजी राज्यवट आली इंग्रजी राज्यवट आली संधी लाभली अस्पृश्या भली गाजविती शौर्य लष्करात गाजविती शौर्य लष्करात गाव मुरपाड लई प्रख्यात दिवाच आजोळ त्याच गावात दोन शतकांचा इतिहास दोन शतकांचा इतिहास सांगतो आज तुम्हास एक काळी होत उन्नत एक काळी होत उन्नत आज अवनत अस्पृश्य त्यात दोनशे वर्ष गेली होऊन दोनशे वर्ष गेली होऊन इंग्रज देशामध्ये येऊन सक्तीनं दिलं सामन्या शिक्षण लोक ठेवती नाव साहेबाळा लोक ठेवती नाव साहेबाला गोऱ्या सरकारला त्यांच्या नीतीचा गोष्ट एक जरूर घ्यावी ध्यानात गोष्ट एक जरूर घ्यावी ध्यानात अज्ञानी लोका देण्याची हात शिक्षणास केली त्यांनी सुरुवात सक्तीचं शिक्षण सैन्यात सक्तीचं शिक्षण सैन्यात मुला मुली भेद नाही त्यात समान वागणूक तिथं सर्वात कडक शिस्त समजा वर्गात शिस्तभंग होताची शिक्षा पालकाखास शिष्ट भंग होता जी शिक्षा पाल का खास नवीन भर्ती होता है रिक्रूट नवीन भर्ती होता रिक्रूट रात्रीची शाळा सक्तीची नसे त्या सूट 1857 साली क्रांतीचा पेट 1857 साली क्रांतीचा पेट ती मोड बंडाचा चौकशीचा मग घाट ती मोड बंडाचा चौकशीचा मग घाट तवा नेमलं त्यांनी कमिशन तवा नेमलं त्यांनी कमिशन साक्षीदार करते निवेदन सैन्य केलं शान शिकवून आपत्ती घ्याल ओढवून सरकार केलंय घाबरून बारगळली शिक्षणाची प्रथा संधी लोपत बारगळली शिक्षणाची प्रथा संधी लोपत शिक्षणाचा फायदा घेत शिक्षणाचा फायदा घेत अस्पृश्य पूर्ण शिक्षित विद्येचा वाढता जोर विद्येचा वाढता जोर स्वाभिमानात चढत से धार ग्रंथांचे संग्रह जोडी ग्रंथांचे संग्रह जोडी वचनाची लागली ओढी मुकुल राज्य ज्ञान देव आणि मुक्तेश्वर मुकुल राज्य ज्ञान देव आणि मुक्तेश्वर हस्तलिखित प्रती दुर्मिळ कदर खरोखर अस्पृश्यांच्या घरामध्ये जतन केले जाबर पंचीकरण ग्रंथ प्रख्यात पंचीकरण ग्रंथ प्रख्यात संत ज्ञानेश्वरांचा हो ख्यात किती जणा गोष्ट ही ज्ञात मिळत नाही म्हणून जाहिरात मिळत नाही म्हणून जाहिरात अस्पृश्य मित्राच्या घरी ग्रंथाची प्रत अस्पृश्य मित्राच्या घरी मिळाली प्रत या काळे विद्येची दार या काळी विद्येची दार बंद पुरे पुर नाही अधिकार साया किती ग्रंथ जमा करण्यात साया किती ग्रंथ जमा करण्यात धनाची पर्वा तिथ कोणास धन्य अस्पृश्य धन्य सायास धन्य अस्पृश्य धन्य सायास महारथीच्या गुलामगिरीचे हो महारथीच्या गुलामगिरीचे अपमानाचे तटबंध बंध तोडले पराक्रमाने बंद तोडले पराक्रमाने नसे समाजी धरबंध लष्करी बाणा मुरबाडकरांचा लष्करी बाणा मुरबाडकरांचा ठाणे जिल्ह्यामध्ये प्रख्यात आदुळ किवाच हो याच घराणी कराडी बाणा रक्तात आजोबा आणि तुलते मिळून सातही बाबू सैन्यात उठते एका मागून एक मान मरात मिळवीत अशा प्रतिष्ठित घराण्यातली हो अशा प्रतिष्ठित घराण्यातली भीमा काली ते वरमाला सपकाळाचा पुत्र रामजी वर नियोजित केलेला रत्नागिरी जिल्ह्यात वसत ते आंबवडे नावाच गाव रत्नागिरी जिल्ह्यात वसत ते आंबवडे नावाच गाव रामजी सपकाळ मूळचे तिथले सकळांना परिचित नाव उत्तुंग जीवनाचा पाया घातला त्यांनी जीवनाचा पाया घातला त्यांनी धन्यगुणी माता पिता भीमा बाजी रामजी शिल्पकार महापुरुषाचे हित थोरवी शिल्पकाराचे हित तो रवी उगवता रवी उजळली अवधी पृथ्वी तारीचा थोडासा सूर नाराजीचा थोडासा सूर जावई तुला मुलात कमजोर
कमजोर
स्वाभिमानी पाणीदार भीमा स्वाभिमानी पाणीदार लहान वयात समजही फार
अहो फार जी जी
बंद केलं तिनं माहेर बंद केलं तिनं माहेर मान नसेल ते का घर
अहो घर जी जी
एकदा निरोप तिनं झाडला एकदा निरोप तिनं झाडला नाही येणार माहेर पणाला नाही येणार माहेर पणाला घरी वाळत खालीन दागिन्याला तेव्हाच बघा मी येईन माघार पणाला तेव्हाच बघा मी येईन माघार पणाला आपला शब्द खरा तिनं केला आपला शब्द खरा तिनं केला पडती राम तिला बसला पंक्तीला सासऱ्यावानी हुद्दा मिळाल्यावर सासऱ्यावानी हुद्दा मिळाल्यावर लष्करी शाळेत तेड मास्तर तेव्हा बघितलं तिनं माहेर सपकाळ घराण्याची आता सांगतो कथा सपकाळ घराण्याची आता सांगतो कथा आई भवानी घराण्याची असे कुल देवता भवानीच्या पालखीचा मान कुळाला होता पकडनाथ पंथाचा पुरा तोवरी होता श्यामीच्या शाळेमध्ये जाई जांबी होता शावणीच्या शाळेत जाई रामजी शिकण्याकरता लष्करात भरती होई तात्काळ सेवे करता शिक्षक हडाचा ताणे शिकण्याची महत्ता तडपदार महात्वाकांक्षी तडपदार महात्वाकांक्षी सुशील धर्मशील व्यासंगी फाड फाड बोल इंग्रजी फाड फाड बोल इंग्रजी जसा साहेब वाटे रामजी वळणदार काढे अक्षर वळणदार काढे अक्षर किती केलंय पाठांतर नामदेव तुकाराम आणि ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम आणि ज्ञानेश्वर पुष्टास तसे ती महासंत कबीर दीक्षा घेतली कबीर पंथाची उन्नती थोर आध्यात्मिक सामाजिक समतेवर ती भर शिक्षण हाच आधार केला निर्धार शिक्षण हाच आधार केला निर्धार शिकवून समजाना मोठी करीन मी कोर वंदावे शिल्पकार थोर वंदावे शिल्पकार थोर केले उपकार मानवावर दिला घटनेचा शिल्पकार दिला घटनेचा शिल्पकार इतिहासाची पान लिहिणार समजा विश्वास भूषण ठरणार बदली झाली महू गावाला बदली झाली महू गावाला लष्करी छावणी शहजाला मानवली हवा भीमाईला मानवली हवा भीमाईला अठराशे नव्वद सालाला अठराशे नव्वद सालाला भीमा गर्भवती झालेल्या लोक सांगती घटना गमतीची सांगतो तुम्हाला लोक सांगती घटना गमतीची सांगतो तुम्हाला रामजीचा काका वैरागी महूला आला चला चला घरी या आशीर्वाद समजाला चला चला घरी द्या आशीर्वाद समजाला वैराग्याला कुठलं घर केला नाही घराला जा बेटा सुखान घरी जा बेटा सुखान घरी जा आशीर्वाद सर्वदा माझा घरी येईल नवा अवतार घरी येईल नवा अवतार पुत्र जगी नाव काढणार
काढणार
आनंद मावे ना मनी आनंद मावे ना मनी वरगाची खरी हो वाणी
हो वाणी जी जी जी
अठराशे एक्क्याण्णव साल अठराशे एक्क्याण्णव साल अठराशे एक्क्याण्णव साल महिना एप्रिल ऊन तापेल अंगाची होत लाही लाही अंगाची होत लाही लाही सीमा बाजी दसाली गाजी बिगी बिगी सुटका करा बाजी तीनच्या चौदा तारखेला एप्रिलच्या चौदा तारखेला तो एप्रिलच्या चौदा तारखेला चौदाव बाळ जन्माला चौदाव रथ जणू ठरलं हिंदू धर्माला चौदाव रथ जणू ठरलं हिंदू धर्माला आईवरती बाळ गेलेला आईवरती बाळ गेलेला म्हणून भीम नाव बाळाला म्हणून भीम नाव बाळाला भीमावाणी बाळ सह त्याला भीमावाणी बाळ सह त्याला दुतीच्याचा नाद राम दिला बाळाच भविष्य वर्तविल समयाला बाळाच भविष्य वर्तविल समयाला भीमेचा चेहरा बघा भीमाचा चेहरा बघा भीमाचा चेहरा बघा तळपाय पायाचे हो बघा तळपाय बाळाचे बघा तळ्यावरच्या रेषाही बघा तळ्यावरच्या रेषाही बघा ही साधी लक्षण महापुरुषाची बघा हरी ही साधी लक्षण महापुरुषाची बघा टकगातील श्रीखंडात उद्धरी लवंशाला बाराचे टोके घडयाला बाराचे टोके घडयाला मूळ नक्षत्रावर जन्माला मूळ नक्षत्रावर जन्माला पाचव्या वर्षी भीमपारखा मातृसुखाला पाचव्या वर्षी भीमपारखा मातृसुखाला भीमा टाकून बय गजी गेली पर लोकाला भीमा टाकून बय गेली गेली पर लोकाला आत्या मीराबाई न सामाळ त्याचा मग गेला आतेचा लाडका फार आतेचा लाडका फार आई विना पोर ग पोर ताकीत सर्वांना फार ताकीत सर्वांना फार दुस पूस नाही चालणार
चालणार
लाडात वाढल पोर लाडात वाढल पोर शिकवून मोठ करणार
करणार
पुरळ्या केसाचा हो गोरा गोमटा पुरळ्या केसाचा गोरा गोमटा हो भीम लाडका सर्वांचा स्वतंत्र वृत्ती स्वाभिमानी करारी बाणा आईचा खेळ खेळण्या सदा पटा इत खेळ खेळण्या सदा पटा इत हुटपणा मधी अग्रेसर सर सर चढूनी दाजी झाडावर सर सर चढूनी दाजी झाडावर अभ्यासाची पुन्हा फिकीर सरता सरता बालपणीचे सरता सरतान बालपणीचे दिवसही सरले धर धर चटके बसले अपमानाचे घाव कोरले मनावर पुण्याची माय बापाची पाण्याची माय बापाची आधी पदाचा मी घडविल नामी भिडा पुढे महापुरुष घडणार दिवा पुढे महापुरुष घडणार विद्येची आराधना करणार भरारी आकाशात घेणार महामानवाची ही गाथा महामानवाची ही गाथा संगर कथा मानवी व्यथा महाकाव्याचा नेता आमचा महाकाव्याचा नेता आमचा शिल्पकार नव्या भारताचा नवा इतिहास मानवाचा लाखात जन्म घी एक लाखात जन्म घी एक तेज अलौकिक जगी लौकिक सूर्य धनु सूर्य मंडलात प्राणशक्तीचा महाधोत समतेचा फेक प्रखर धोत युगा युगात प्रगट तो एकदाच भूवर युगायुगात प्रगट तो एकादाच भूवर महामानव विश्व मानव अवतरे थोर महामानव विश्व मानव अवतरे थोर थर थरली धरणी करणे पडता भुगकाज भुगकाज करण्या उद्धार भुगकाज करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर रवी गातो आम्ही त्याची थो रवी गातो आम्ही त्याची महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नात सहस्रावधी पैलू रत्नात सुरेश उद्धार हात निसजात दलित उद्धार हात निसजात प्रभाकर अर्पि कवन पुष्पात
प्रभाकर अर्पि कवन पुष्पात
भारत रत्न महामानवा थोर विश्व मानवा वंदुया प्रबुद्ध हा चिनवा ज्ञान भी तळपला हो मानवते ज्ञान भी तळपला ते जो बोलनवा
वंदुया प्रबुद्ध हाचिनवा
समते जानवते जाता हा समते जानवते जाता हा साक्षात्कार नवा वर्षात उगवला कोटी कोटी वर्षात उगवला ज्ञान सूर्य हा नवा
वंदुया प्रबुद्ध हा चिनवा
स्वत्वाता स्फुल्लिंग चेतवुनी स्वत्वाता स्फुल्लिंग चेतवुनी गडवी मानव नवा राष्ट्रभक्तीचा लोकशाहीचा राष्ट्रभक्तीचा लोकशाहीचा प्रकाश दाविनवा भेदुनी बंध तोडुनी हो भेद भेदुनी बंध तोडुनी घडवी भारत नवा शिल्पकार घटनेचा देशाचा मानवतेचा हा शिल्पकार घटनेचा देशाचा मानवतेचा
हा उद्धारक दलितांता हा धर्म प्रवर्तक साता हा रत्न मुकुट रत्नांता हा आवाज विश्व मनाता हा रत्न मुकुट रत्नांता हा आवाज विश्व मनाता विश्वभूषणा प्रभाकराता विश्वभूषणा प्रभाकराता मुजरा तुम्ही घ्यावा
बंधुया प्रबुद्ध हाची नवा
भारत रत्ना महामानवा भारत रत्ना महामानवा थोर विश्व मानवा
आत्ताच आपण या महापुरुषाच्या जडणघडणीत त्यांचे मायबापांचे थोर संस्कार कारणीभूत होते हे ऐकलं. 200 वर्षांपूर्वी इंग्रजी राजवटीनं अस्पृश्यांना लष्करात शौर्य गाजविण्याची संधी दिली, तसंच सक्तीचं शिक्षण देऊन त्यांना उन्नत केलं. या संधीचा पुरेपूर फायदा अस्पृश्यांनी घेतला. ज्या काळी अस्पृश्यांना विद्येची दारं बंद होती त्या काळी त्यांनी केलेली विद्यासाधना व ग्रंथसंग्रह कौतुकास्पद होय. भिवाच्या मात्यापित्यांची घराणी सुप्रसिद्ध सुसंस्कृत व सुशिक्षित होती. मातेचा करारीपणा, पित्याची शिस्त, विद्येची ओढ व आपला मुलगा अद्वितीय महापुरुष होण्यास सतत प्रेरणा देणाऱ्या मात्यापित्यांची पुण्याई यात वर्णन केली होती. धन्य माता भीमा व पिता रामजी, विशेषतः त्यांची आई फारच करारी होती. हा करारीबाणा बाबासाहेबात पुरेपूर उतरला होता. बालपणीचे अनेक रोमहर्षक प्रसंग तुम्ही ऐकले. पुढील भागात ऐका शिक्षण.
महामानवाची ही गाथा, महामानवाची ही गाथा, संगर कथा मानवी व्यथा, महाकाव्याचा नेता आमचा, महाकाव्याचा नेता आमचा, शिल्पकार नव्या भारताचा, नवा इतिहास मानवाचा. लाखात जन्म घेई एक, लाखात जन्म घेई एक, तेज अलौकिक जगी लौकिक, सूर्य जणु सूर्य मंडलात, प्राणशक्तीचा महाकृत, समतेचा फेकी प्रखर ज्योत. युगायुगात प्रगट तो एकदाच भूवर, युगायुगात प्रगट तो एकदाच भूवर, महामानव विश्व मानव अवतरे थोर, थर थरली धरणी उकरणी, पडता भुबुकाज, भुबुकाज करण्या उद्धार, भुबुकाज करण्या उद्धार, उद्धार करण्या परिहार, डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर. थोरवी गातो आम्ही त्याची, थोरवी गातो आम्ही त्याची, महापुरुषाची भारत रत्नाची, सहस्रावधी पैलू रत्नात, सहस्रावधी पैलू रत्नात, दलित उद्धार हात निष्ठात, दलित उद्धार हात निष्ठात, प्रभाकर अर्पि कवन पुष्पात. विद्येवीन नाही उन्नती, विद्येवीन नाही उन्नती, विद्या ही मुक्ती धारणा चित्ती, प्रगतीच हेच खर मर्म, प्रगतीच हेच खर मर्म, रामजीच्या धानी येता वर्म, शिक्षण हाच खरा धर्म. वडील नित्य भिवा सांगत, वडील नित्य भिवा देवा सांगत ठेवा ध्यानात भल तुझ ज्यात सावलीतलं काम फक्त जीत सावलीतलं काम फक्त जीत सावलीतलं काम फक्त जीत यात खर तुझ गीत शब्द पुरे पूर कोरी हृदयात जी गरीब असलं म्हणून काय झालं गरीब असलं म्हणून काय झालं नाही बिघडलं काही आपुलं तूही विद्वान होऊ शकणार तूही विद्वान होऊ शकणार विद्येनी सार साध्य होणार विद्येनी गरीब सारा तरणार आचार विचार आणि उच्चार आचार विचार आणि उच्चार शुद्धतेचा त्यात आधार अस्पृश्यात राही जो वर अस्पृश्यात राही जो वर सुसूत नाही तो वर पांढर पेशा ठेवा आचार पांढर पेशा ठेवा आचार प्रगतीत वाहू द्या वार अहो वार पेन्शन मिळता सातारा शहरी स्थायिक झाला पेन्शन मिळता सातारा हो शहरी स्थायिक झाला कबीर पंथ स्वीकारून पूर्ण शाकाहारी बनला कबीर पंथ स्वीकारून पूर्ण शाकाहारी बनला दुष्काळी तळ्यावर काम गोरे गावाला साताऱ्यास मुलांची नाव घातली शाळेला साताऱ्यास मुलांची हो नाव घातली शाळेला सता बाल पडी डंक मारे भीमाला अस्पृश्यता बालपणी डंक मारे भीमाला मन हानी जागो जाग जाणीव जागे वाढिता मन हानी जागो जाग जाणीव जागे वाढिता विद्वान भिमानी हो वाव विद्वान भिमानी वाव विद्वान भिवानी वाव बांधवांचं पांग फेडाव बांधवांचं पांग फेडाव शिस्तीच वळण लागाव शिस्तीच वळण लागाव मायेची पाथरण सारा भिवावर जीव मायेची पाथरण सारा भिवावर जीव करून घेई पाठांतर करून घेई पाठांतर लहानपणी शुद्ध संस्कार संस्कार नामदेव ज्ञानेश्वर थोड नामदेव ज्ञानेश्वर थोड मोरपंतनी मुक्तेश्वर कविवर रामायण महाभारत रामायण महाभारत लहानपणी परिचित होत संतांची शिकवणूक थोड संतांची शिकवणूक थोड प्रत्यक्षात उलटे व्यवहार व्यवहार शिवाची वीचे हो डंख बालपणी शिवाची वीचे हो डंख बालपणी शिवाची वीचे डंख बालपणी जखम बिवाच्या मनावरी जखम बिवाच्या मनावरी साताऱ्याला झाली जाणीव साताऱ्याला झाली जाणीव पुन्हा तयाच्या जन्मभरी केस कापण्याहुना बी मिळणार केस कापण्याहुना बी मिळणार केस कापण्याना बी मिळणार झाली पंचायत भारी कोट्यावरती हो बसवी मुलांना कोट्यावरती बसवी मुलांना त्यांची हजा मत बहीण करी आजी गोरे गावी वडील का माला, गोरे गावी वडील का माला, ओ एक पत्र लिहिलंय बाळाला, तुम्ही याव गोरे गावाला, तुम्ही याव गोरे गावाला, आनंद दई पोरांना, आगाडीचा प्रवास म्हणून या विवाह हरकला, आगाडीचा प्रवास म्हणून या विवाह हरकला, दोघ बाबू आणि बहिण, दोघ भाऊ आणि बहिण, नवे कोरे कपडे घालून, नवे कोरे कपडे घालून, पोर दिसती खरी बामण, पोर दिसती खरी बामण, गाडी थांबली येता स्टेशन, गाडी थांबली येता स्टेशन, घ्यायला नाही तिथं कुणी चेहरे केले उतरून, घ्यायला नाही तिथं कुणी चेहरे केले उतरून, स्टेशन मास्तर पुसे त्या कोण तुम्ही कुठं जाण, महार म्हणतात चार हात सरला मागे जाऊन, महार म्हणतात चार हात सरला मागे जाऊन, पाल पडल्या गत मास्तर गेला हादरून, पाल पडल्या गत मास्तर गेलाय हादरून, कसा बसा गाडी बांधील त्याने ठरवून, कसा बसा गाडी बांधिलाय त्यानं ठरवून, नाही हाकणार गाडी आठ घातली गाडी वानान, नाही हाकणार गाडी घट घातली गाडी वानान, नाही हाकणार गाडी आठ घातली गाडी वानान, विवाहाचे गाडी तिने सांदा दाहल्यावर, नाला लागता गाडी वान म्हणे खावी भाकर, दुसरीकडे तुम्हाला हो पाणी नाही मिळणार, गटर गंगा नाला घाण पाणी कस पिणार, तेवढ्यात गाडी वान खाऊन येई भाकर, तेवढ्यात गाडी वान खाऊन येई भाकर, पाण्या वीट भर रात्रीत चाले सफर, तहाने न जीव व्याकुळ मरण हे बर, टोल नाक लागता खाली, टोल नाक नाकता खाली उतरे सत्वर, भाकर खाण्यासाठी मागितलं पाणी गोडभर, भाकर खाण्यासाठी मागितलं पाणी गोडभर, उन्मट नाकेदार दाखवी डोंगर मोर, पाणी मिळेल डोंगरा, पाणी मिळेल डोंगरावर पिऊन घ्याव पोटभर, पाणी मिळेल डोंगरावर पिऊन घ्याव पोटभर, तडफडती पाण्या विणती न कोवळी पोर, तडफडती पाण्या विणती न कोवळी पोर, माणुसीवर फिरवलं पाणी कुणा फिर, शाळेतही तो समा मला, शाळेतही तो समा मला, वेगळी जागा त्यास बसण्याला, शाळेतही तो समा मला, वेगळी जागा त्यास बसण्याला, घरून नेती कोण पाटाला, पाणी गोंधळीन, पाणी गोंधळीन पिण्याला, पाणी गोंधळीन प्यायाला, पाण्या खावर एक दाह गेला, पाणी पिऊन लागला तहानेला, पाणी पिऊन लागला तहानेला, पाणी पिऊन लागला तहानेला, लोकांनी पकडलं हो त्याला, लोकांनी पकडलं त्याला, मारतांबी डोळे पर्यंत भिवा बाळाला, मारतांबी डोळे पर्यंत भिवा बाळाला, प्रश्न विचारण्यास टाळीत मातर वर्गाला, प्रश्न विचारण्यास टाळीत मातर वर्गाला, फळ्याकडे जाऊ लागला, फळ्याकडे जाऊ लागला, इतर मुलं धावती त्या वेळा, इतर मुलं धावती त्या वेळा, फळ्याकडे जाऊ लागला, इतर मुलं धावती त्या वेळा, खाण्याचे डबे लोटीत मिटाळ टाळण्याला, ती हाड्यात किटपे डोळती विचारताळ्याला वाळवंटी दुःखाच्या घरा एक गवसला वाळवंटी दुःखाच्या हो एक धरा गवसला माणुसीचा प्रेमाचा हात पाठीवर फिरला माणुसीच्या प्रेमाचा हात पाठीवर फिरला थोर शिक्षक आंबेडकर थोर शिक्षक आंबेडकर थोर शिक्षक आंबेडकर ब्रह्मज्ञानच्या हृदय साकार
साकार
शिवत्यांचा भिवावर फार शिवत्यांचा भिवावर फार माये तिघाली कुंकर दप्तरी नाम नोंदणार दप्तरी नाम नोंदणार भीमा झाला आंबेडकर सावत्र आईचं हो त्याचे सावत्र आईचे त्याचे जणू नाते छत्तीसाचे सावत्र आईचे हो त्याचे जणू नाते छत्तीसाचे आईचे माझ्या दागिने नको घालू कधी तिज म्हणे नको घालू तुझी कधी म्हणे नको घालू कधी तिज म्हणे नको हात जाऊ तिज म्हणे एकदा भिवावर रामजी खूप रागावे एकदा भिवावर रामजी खूप रागावे वेदा तक्षणी स्वावलंबी निभावे निर्धार केला तक्षणी स्वावलंबी निभावे मुंबईला जाऊन कसे तिथं काढावे मुंबईला जाऊन होऊन नशीब तिथे काढावे आतेच्या बटव्यातून पैसे थोडेसे घ्यावे आतेच्या बटव्यातून पैसे थोडेसे घ्यावे पुरे द्रव्य दिवाला त्यात मुळी न सगावे पुरे द्रव्य दिवाला त्यात मुळी न सगावे का हातून घडले असे जीवा मनी पस्तावे का हातून घडले असे जीवा मनी पस्तावे जीवन नाच मिळे कलाटणी जीवन नाच मिळे कलाटणी पुरी त्या क्षणी घास एक मनी शिक्षणावीन नाही उद्धार शिक्षणावीन नाही उद्धार अभ्यासावर बर देणार ज्ञानाच शिखर गाठून निर्धार
ज्ञानाच शिखर गाठून निर्धार
महामानवाची ही गाथा महामानवाची ही गाथा संगर कथा मानवी व्यथा महाकाव्याचा नेता आमचा महाकाव्याचा नेता आमचा शिल्पकार नव्या भारताचा नवा इतिहास मानवाचा
नवा इतिहास मानवाचा
लाखात जन्म घे एक लाखात जन्म घे एक तेज अलौकिक जगी लौकिक सूर्य धनु सूर्य मंडलात प्राण शक्तीचा महाद्रोत समतेचा फेकी प्रखर ज्योत युगा युगात प्रकट तो एकदाच भुवन युगा युगात प्रकट तो एकदाच भुवन महामानव विश्व मानव अवतरे थोर थर थरली धरणी उकरली पडता भुभुकार भुभुकार करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर थोर विगातो आणि त्याची थोर विगातो आणि त्याची महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नात सहस्रावधी पैलू रत्नात दलित उद्धार हात नित जात प्रभाकर अर्थी कवन पुष्पात
प्रभाकर अर्थी कवन पुष्पात प्रभाकर अर्थी कवन पुष्पात प्रभाकर प्रभाकर अर्पित वन पुष्पा दी 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 प्रभाकर अर्पित वन पुष्पा दी 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 दी
भारत रत्न महामानवा दूर विश्व मानवा वंदुया प्रबुद्ध चिनवा ज्ञान भीतळपला हो मानवते ज्ञान भीतळपला तेजो गोल नवा
वंदुया प्रबुद्ध हाचिनवा जी 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 जी
समते ज्ञानवते जाता हा समते ज्ञानवते जाता हा साक्षात्कार नवा उगवला कोटी कोटी वर्षात उगवला ज्ञान सूर्य हा नवा
वंदुया प्रबुद्ध हा चिनवा जी 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 जी
स्वत्वाता पुल्लिंग चेतवुनि स्वत्वाता पुल्लिंग चेतवुनि गडवी मानव नवा भक्तिता लोकशाहिता राष्ट्रभक्तिता लोकशाहिता प्रकाशदा विनवा
वंदुया प्रबुद्ध हाचिनवा जी 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 जी
भेद भेदुनी बंध तोडुनी हो भेद भेदुनी बंध तोडुनी घडवी भारत नवा शिल्पकार घटने सा देशाचा मानवतेचा हा शिल्पकार घटने सा देशाचा मानवतेचा हा उद्धारक दलितांचा हा धर्म प्रवर्तक साचा हा रत्न मुकुट रत्नांचा हा आवाज विश्व मनाचा हा रत्न मुकुट रत्नांचा हा आवाज विश्व मनाचा विश्वभूषणा प्रभाकराचा विश्वभूषणा प्रभाकराचा मुजरा तुम्ही घ्यावा
वंदुया प्रबुद्ध हा चिनवा जी 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 जी
भारत रत्न महामानवा भारत रत्न महामानवा तोर विश्व मानवा
वंदुया प्रबुद्ध हा चिनवा जी 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 जी
शिक्षणाचं महत्त्व रामजीला पुरेपूर पटलं होतं हे आपण ऐकलं. विद्येशिवाय उन्नती व प्रगती शक्य नाही हे जाणवल्यावर रामजीने लहानपणापासूनच भिवाच्या शिक्षणावर सारं लक्ष केंद्रित केलं. भिवाने विद्वान व्हावं, आपल्या बांधवांचे पांग फिडावे असा ध्यास रामजीने घेतला. त्यासाठी योग्य धर्मग्रंथांचे पाठांतर, शुद्ध आचार विचार व सुसंस्कृतपणाचे संस्कार घडविले. विद्येशिवाय उन्नती तसंच प्रगती नाही, म्हणून विद्येशिवाय मुक्तीही नाही ही पक्की जाणीव रामजीला झाली होती. तसंच गरिबांना विद्या हीच तारक आहे. गरिबांनी स्वतःच्या उद्धारासाठी विद्येचा शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे याबद्दल रामजींची पुरेपूर खात्री पटली होती. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की रामजीने लहानपणीच मुलांकडून ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, नामदेव, मोरोपंत आदी श्रेष्ठ संतांच्या ग्रंथांचे पाठांतर करून घेतले होते. रामायण महाभारताचे संस्कार घडविले होते. अशा वेळी संस्कारांनी विकसित होणाऱ्या बालमनावर डंख बसले अस्पृश्यतेचे, आणि तेही साताऱ्यास. पेन्शन मिळताच रामजीचे कुटुंब साताऱ्यास स्थायिक झाले. तिथे केस कापण्यास न्हावी मिळू नये म्हणून बहिणीने भावाच्या हजामती कराव्या. किती हृदयद्रावक प्रसंग. तसंच गोरेगावच्या प्रसंगाची कडू आठवण, एक ना कितीतरी अपमान, तसंच कुटुंबातील एका प्रसंगी भिवाने निश्चय केला, मी शिकणार, खूप शिकणार, अभ्यास करणार, शिकून मोठा होणार. या निश्चयाचं फळ म्हणजे भिवानं गाठलेलं ज्ञानाचं शिखर. अशा रखरखीत वाळवंटातही काही हिरवळी सापडतात. असे थोर शिक्षक म्हणजे आंबेडकर. शिक्षक आंबेडकर जसे विद्वान तसे दयाळू. भीमावर तर त्यांचा खूप जीव, त्याची धडपड त्यांना दिसत होती. भीमावर मायेची फुंकर घालीत. भीमाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी भीमाचं आडनाव ठेवलं आंबेडकर, व तशी नोंद शाळेच्या दप्तरातही केली. पुढील भागात ऐका विद्वत्तेची गरुड भरारी.
महामानवाची ही गाथा, महामानवाची ही गाथा, संगर कथा मानवी व्यथा, महाकाव्याचा नेता आमचा, महाकाव्याचा नेता आमचा, शिल्पकार नव्या भारताचा, नवा इतिहास मानवाचा. लाखात जन्म घेई एक, लाखात जन्म घेई एक, तेज अलौकिक जगी लौकिक, सूर्य जण सूर्य मंडलात, प्राणशक्तीचा महासोत, समतेचा फेकी प्रखर ज्योत. युगात प्रगट तो एकदाच भूवर, युगा युगात प्रगट तो एकदाच भूवर, महामानव विश्व मानव अवतरे तोद, थर थरली धरणी करणी, पडता भुभुकाद, भुभुकाद करण्या उद्धार, उद्धार करण्या परिहार, डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर. थोरवी गातो आम्ही त्याची, थोरवी गातो आम्ही त्याची, महापुरुषाची भारत रत्नाची, सहस्रावधी पैलू रत्नाच, सहस्रावधी पैलू रत्नाच, दलित उद्धार हात निषेधाच, प्रभाकर अर्पित वन पुष्पास. खगराज्य गरुड गगनात, खगराज्य गरुड गगनात, उंच सर्वात भरारी घेत, तीसगत बाबा साहेबांची, तीसगत बाबा साहेबांची, ज्ञान नभी उंच उंच उडती, ज्ञान नभी उंच उंच उडती, जगी ब्रह्मर्षी म्हणून ख्याती. मॅट्रिक होताची पास, मॅट्रिक होताची पास, आनंद सार्थ सर्वात, तिके बोले केळू सरकात, जाहीर सत्कार करती मुंबईत, मौल्यवान दिल बक्षीस, मौल्यवान दिल बक्षीस, बुद्धात चरित्र त्यास, लावावी नौकरी भीमास, लावावी नौकरी भीमास, अस वाटे रामजी बाबास, केळकर म्हणती रामजी सन, केळकर म्हणती रामजी सन, कॉलेजात पाठवा त्यास. खर्च कसा झेपणार मला, खर्च कसा झेपणार मला, केळकर आले मदतीला, गायकवाड महाराजांकडे केले पडू द्या दाजी, गायकवाड महाराजांकडे केले पडू द्या दाजी, शिष्यवृत्ती मिळाली 25 रुपये महिन्याला, शिष्यवृत्ती मिळाली 25 रुपये महिन्याला. तेरा साली पिये जा हाला, तेरा साली पिये जा हाला, तिच्या आधी पुत्र लाभ झाला, पाय गुण नातवाचा हो भाला, पाय गुण नातवाचा हो भाला, यशवंत नाव दिल भाग्यवंत नातवाला, यशवंत नाव दिल भाग्यवंत नातवाला. परदेशी शिक्षणास हात पुन्हा मदतीला, विद्या विभूषी समानाचा तुरा डोक्याला, विद्या विभूषी समानाचा तुरा डोक्याला. आता जाव म्हणे बडोद्यास, आता जाव म्हणे बडोद्यास, पाळाव दिल्या शब्दास, ना पटे रामजी बाबात, ना पटे रामजी बाबात, नको नको जाव बडोद्यास. सनातनी टपले छळण्यास, सनातनी टपले छळण्यास, नाही हात पुत्र खाण्यास, बापाची भांडण जोरदार, बापाची भांडण जोरदार, मन केलाय पक्का विचार, परवानगी वाचूनी गाठलं बडोदा शहर, परवानगी वाचून हो गाठलं बडोदा शहर. हिंदू तसे मुसलमान बर, हिंदू तसे मुसलमान बर, राहण्यास देत किनारे घर, राहण्यास देत किनागर, अनेका पारशी धर्मशाळेत घेतला आधार, अनेका पारशी धर्मशाळेत घेतला आधार. बे रुपया फाडू रोजनू आमळले टोटी, बे रुपया फाडू रोजनू आमेले टोटी, टोपली मात मारू गुरु नाम लक्षोजी, टोपली मात मारू गुरु नाम लक्षोजी, लखो लखो माझू नाम केतलजी सोराबजी, लखो लखो माझू नाम केतलजी सोराबजी, गोरा पान रुबाबदार भासे जणू बाबाजी, गोरा पान रुबाबदार भासे जणू बाबाजी, धर्मशाळेत पारशी हा एदलजी सोराबजी, धर्मशाळेत पारशी हा एदलजी सोराबजी. कुणकुण पसरे चार्या चहरी, कुणकुण पसरे चार्या चहरी, श्रीमंत आणि बडोद्यात, श्रीमंत आणि बडोद्यात, एक शिकलेले पूर्ण महाराज, एक शिकलेले पूर्ण महाराज, लपून बसल शहरात, कुण पसरे साध्या शहरात, कुण कुण पसरे हो साध्या शहरी, श्रीमंत आणि ती बडोद्यात, एक शिकलेल पूर महाराज, लपून बसल शहरात. केदलजीचे भिंगत फुटले, केदलजीचे फुटले, प्रसंग गुडरे दिवावर, लाठ्या काठ्या घेऊन पारशी धावून जाती अंगावर, तू कोण, तू कोण, तू कोण सांग सत्वर, तू कोण सांग सत्वर, मी हिंदू, मी हिंदू देई उत्तर, समाधान कस होणार, मी हिंदू देई उत्तर, अरे समाधान कस होणार, आले हंबरी तुमरीवर, आले हंबरी तुमरीवर, आत्ताच्या आत्ता ही जागा खाली कर, आताच्या आता ही जागा खाली कर. विलक्षण आलय मनोबळ, विलक्षण आलय मनोबळ, आठ तास घेतला बिळ, पालथे घातले गल्ली आणि बोळ, अरे पालथे घातले गल्ली आणि बोळ, मित्रांना घातली गळ, जरा तोसा माझ्यासाठी कळ, जरा तोसा माझ्यासाठी कळ, प्रत्येकानी केली टाळा टाळ, प्रत्येकानी केली टाळा टाळ, काय करावं तुझे ना विषण मनता काळजी, काय करावं तुझे ना विषण मनता काळजी, का कुठेच मज ना दादा, का कुठेच मज ना दादा, आज तुझ्या वाहती दादा,
आज तुझ्या वाहती
मजना थारा, का कुठेच मजना थारा, अर्जुनच्या वाहती दारा,
अर्जुनच्या वाहती दारा, अर्जुनच्या वाहती दारा,
मनहानी पान उतारा, मनहानी पान उतारा, नाही अर्थ नर्क हा दुसरा,
नाही अर्थ नर्क हा दुसरा, नाही अर्थ नर्क हा दुसरा,
मनहानी पान उतारा, मनहानी पान उतारा, नाही अर्थ नर्क हा दुसरा,
नाही अर्थ नर्क हा दुसरा,
अस्पृश्यता शाप घन घोर, अस्पृश्यता शाप घन घोर, अस्पृश्यता पाप घन घोर, अंत करण दाळ ते पार,
अंत करण दाळ ते पार, अंत करण दाळ ते पार,
माणूस की नाही समाजात, माणूस की नाही समाजात, माणूस की नाही समाजात, माणूस की नाही समाजात, मानहानीत असल्या चाकरीत अर्थ काय दिन कंठण्यात, अर्थ काय दिन कंठण्यात, नोकरीवर मारून या नाथ पुन्हा नाही केला पडो द्यात, विद्वतेची दाविली झलक, विद्वतेची दाविली झलक, प्रतिभेची फेक ज्ञानाची भूक, तपस्येन तपस्येन प्राप्त ज्ञान धन, तपस्येन प्राप्त ज्ञान धन, जगामध्ये मिळे मान सन्मान, बाबासाहेब फिरते पितृऋण, पंधरा ते पंचवीस सालात, पंधरा ते पंचवीस सालात, अठरा अठरा तास मेहनत, अठरा अठरा तास मेहनत, अठरा तास ग्रंथालय नित्य करती वाचन, अठरा तास ग्रंथालय करती नित्य वाचन, आणि केला चहा कप भर हेच भोजन, अनेक वेळा चहा कप भर हेच भोजन, हटेलात खाण्या इतपत पैसे कोठून, काढती दिवस एक पाव पोवरील पिऊन, काढती दिवस एक पाव पोवरील पिऊन, पुस्तके घेती जुनी पैसा पैसा जमवून, पुस्तकांचा ढीग वाचन हेच जीवन, पुस्तकांचा ढीग वाचन हेच जीवन, निबंध लिहिला हो पहिला वहिला, निबंध लिहिला पहिला वहिला, हिंदुस्थानातील जाती, हिंदुस्थानातील जाती, हिंदुस्थानातील शेती सुधारणा, निबंध दुसरा ते लिहिती,
हाजी
अर्थशास्त्रावर प्रबंध लिहिती डीएससी आणि पीएचडी डीएससी आणि पीएचडी समस्या रुपयाची सोडवी समस्या रुपयाची सोडवी नाव विद्वानी मिळवीती दोन्ही प्राध्यापक विद्वान मोठे दोन्ही प्राध्यापक विद्वान मोठे जगामध्ये गाजे ख्याती प्रखरतेच्या बुद्धीचे दिसता प्रखरतेच्या बुद्धीचे दिसता कौतुक दोघेही करती दोनच वर्षामध्ये साधली दोनच वर्षामध्ये साधली दोनच वर्षामध्ये साधली अर्थशास्त्रामध्ये ते जगती गती पाहता विस्मित होती गती पाहता विस्मित होती सल्लख त्यांची किती मती पदव्यांची मालिका गुंफिली पदव्यांची मालिका गुंफिली प्रकांड पंडित ख्याती बडी एम ए पी एच डी डी एस सी लंडन पी एच डी डी एस सी लंडन पार आटला एल एल डी पार ऍटला एल एल डी 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 ट पदवी देऊन करती आदर डी डी ट पदवी देऊन करती आदर ग्रंथकार आंबेडकर थोर ग्रंथकार आंबेडकर थोर किती लिहिला ग्रंथ संभार किती लिहिला ग्रंथ संभार प्रतिभेची भरारी ठाई ठाई दिसणार प्रतिभेची भरारी ठाई ठाई दिसणार वाचनात सदा रंगणार वाचनात सदा रंगणार किती ग्रंथ विकत घेणार पुस्तकातून पूर्ण करणार पुस्तकातून पूर्ण करणार राजगृहात ग्रंथालय ग्रंथ साऱ्या गर्भर राजगृहात ग्रंथालय ग्रंथ साऱ्या गर्भर एकट्याकडे शेकडो पुस्तके क्वचित दिसणार एकट्याकडे शेकडो पुस्तके क्वचित दिसणार वाचन मनन चिंतन सदा सुविचार वाचन मनन चिंतन सदा सुविचार पता फरडा भाषणास धार पता फरडा भाषणास धार साधी सुधी चैली पाणीदार या पीठ सदा गाजणार या पीठ सदा गाजणार गुलमेज परिषद भर विधिमंडळ सभा जाहीर लोकसभा घटना समितीत जेव्हा बोलणार लोकसभा घटना समितीत जेव्हा बोलणार सभारत्न म्हणून गाजले आंबेडकर सभारत्न म्हणून गाजले हो आंबेडकर ही गरुड भरारी खरी ही गरुड भरारी हो खरी गरुड भराजी खरी नवलते भारी दाखवा तरी तुझा कुणी प्रतिभा सागर तुझा कुणी प्रतिभा सागर मात करी परिस्थितीवर जगी करी कुळ गजराम युगा युगात प्रगटतो एकदाच भूवर युगा युगात प्रगटतो एकदाच भूवर महामानव विश्व मानव अवतरे थोर थर थरली धरणी करणी पडता भूमकाज भूमकाज करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर थोरवी गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची ढोलक भी गातो आणि त्यातील महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नाच सहस्रावधी पैलू रत्नाच दलित उद्धार हा दलित त्यात प्रभाकर आरती कवन पुष्पात
जी 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 प्रभाकर आरती कवन पुष्पात जी
महामानवा भारत रत्न महामानवा दूर विश्व मानवा वंदुया प्रभुदहाची नवा मानवतेच्या नभी तळपला हो मानवतेच्या नभी तळपला तेजो गोल नवा समते जानवते जाता हा समते जानवते जाता हा साक्षाकार नवा वर्षात उगवला कोटी कोटी वर्षात उगवला ज्ञान सूर्य हा नवा स्वत्वाता स्फुल्लिंग चेतवुनि स्वत्वाता स्फुल्लिंग चेतवुनि गडवी मानव नवा राष्ट्रभक्तिता लोकशाहिता राष्ट्रभक्तिता लोकशाहिता प्रकाश दाविनवा भेदुनिन बंध तोडुनि हो भेद भेदुनि बंध तोडुनि घडवी भारत नवा शिल्पकार घटनेचा देशाचा मानवतेचा हा शिल्पकार घटनेचा देशाचा मानवतेचा हा उद्धारक दलितांचा हा धर्म प्रवर्तक साचा हा रत्न मुकुट रत्नांचा हा आवाज विश्व मनाचा हा रत्न मुकुट रत्नांचा हा आवाज विश्व मनाचा विश्वभूषणा प्रभाकराचा विश्वभूषणा प्रभाकराचा मुजरा तुम्ही घ्यावा रत्ना महामानवा भारत रत्ना महामानवा तोर विश्व मानवा